This is a seminar from National Expositors Conference 2013.
प्रार्थना करू आणि सुरुवात करूया. हे आमच्या महान देवा, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यात येतो. तू आता जिवंत देव आहे. साधच आम्ही ऐकलं देवापा की कसं छळणुकीत देखील तू आमची तयारी करत आहेस आणि भयंकर कसे ते महासंकटाचे दिवस येणार आहेत आणि खोट्या प्रकारची शांती आणि मग शांती भंग होणार आणि ख्रिस्तविरोधी सर्व प्रकारे नासधूस करणार आणि कितीतरी लोकांच्या वर क्रोध येणार आहे. पण ह्या सर्व दिवसांमध्ये एक गोष्ट खरी आहे की विश्वासणाऱ्यांपासून देवाची प्रीती कधीच विभक्त होणार नाही आणि कोणतीही गोष्ट तुझी प्रीती तुझ्यापासून आम्हाला विभक्त करू शकणार नाही. म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवापा. आम्ही तुझ्या सानिध्यात येतो आमच्या धार्मिकतेने नव्हे पण ख्रिस्ताने ते आमच्यासाठी केलेलं आहे आणि तो आमचा तारणारा आहे आणि एक दिवस तुझ्या क्रोधापासून आम्हाला तारणार आहे असं तुझं वचन सांगतो. म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि आता मागतो देवापा आता आम्हाला शहाणपणाचा बुद्धीचा सामर्थ्याचा आत्मा तू दे आणि तुझं वचन उलगडून सांग. तुझ्या आत्म्याचा प्रकाश आणि मार्गदर्शन आम्हाला दे. लहानशी विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड जिवंत नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. तर आपण मागच्या सत्रात बघितलं बायबल स्टडीचे जे प्रिन्सिपल असतात किंवा तत्व. जर का तुमच्याकडे कॉपी नसेल तर कॉपी देतो आहे ही कॉपी. तर मूलभूत रीतीने चार मुख्य पॉइंट आहेत. एक म्हणजे पूर्व तयारी, त्याच्यामध्ये बायबलचं महत्व आणि एकच अर्थ असतो एका शास्त्र भागाला आणि मग प्रार्थनापूर्वक देवाला सहाय्य मागणे आणि मग हे पण लक्षात घेणे की पूर्ण बायबलचा एक हेतू आणि मुद्दा आहे, एक हिरो आहे आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त. कारण येशू यहुद्यांना म्हटला की तुम्ही जाऊन शास्त्रभाग वाचा आणि त्याच्यामध्ये पूर्ण शास्त्रभाग मोशे स्तोत्रे संदेशते हे मजविषयी साक्ष देतात असं तुम्हाला माहीत नाही का असं येशू ख्रिस्त पुरुषांना म्हटला. तर ते मनामध्ये ठेवून एका उत्कंठेने आपण शास्त्राकडे यायचं आणि हे शास्त्र जरी दैवी आहे तरी देवाने मनुष्याच्या भाषेत ते आपल्याला प्रगट केलंय, होय की नाही? तर मनुष्याच्या भाषेत प्रगट केलेलं आहे, मग आपल्या भाषेत आपण कसं वाचतो इतर लिखाण त्याप्रकारे आपण म्हणजे नॅचरली त्याचा अर्थ काढायला पाहिजे. काही लोक त्यांचा अर्थ त्याच्यामध्ये घुसवतात. उदाहरणार्थ एका चर्चमध्ये मी गेलो होतो, बसलो होतो आणि लूक 16:19 मध्ये ते तीन दाखले प्रभू येशू सांगतो. एक हरवलेलं नाणं, मग हरवलेलं मेंढरू आणि हरवलेला मुलगा उधळा पुत्र. आणि मग तो प्रचारक त्यांनी असा अर्थ काढला त्याच्यात की मी ह्या तीन दाखल्यामध्ये त्रैक्य तुम्हाला सिद्ध करून सांगणार आहे. तर आम्ही विचार करायला लागलो खरंच त्या अध्यायामध्ये येशूला आपल्याला त्रैक्य सिद्ध करून दाखवायचं होतं का हरवल्यांबाबत आहे ते की एक पापी व्यक्ती पश्चाताप करून येशूकडे आल्यावर स्वर्गात कसा आनंद होतो आणि परुषी जे लोक होते ते त्या अध्यायाच्या अगोदरच एक वाक्य आहे की परुषी ना खुश होते की येशू पापी लोकांसंगती संबंध ठेवायचा आणि म्हणून त्यांना उद्देशून हा दाखला येशूने सांगितला की देवाचं अंतकरण असं आहे. तुम्ही म्हणताय की मी त्यांच्याकडे जाऊ नये पापी लोकांकडं, पण त्यांच्यासाठीच मी आलेलो आहे आणि मी तुम्हाला ह्या तीन दाखल्याद्वारे देवाचं अंतकरण हरवलेल्या लोकांबद्दल कसं आहे की तो एक मेंढरूसाठी तो जो मेंढपाळ आहे ते बाकीचे ठेवतो सुखरूप आणि त्या एकाला शोधत जातो आणि ते एक नाणं जे हरवलेलं असतं ते शोधण्यासाठी बाई कितीतरी कष्ट करून साफसूफ करून तिथे एक नाणं मिळाल्यावर ती आनंद व्यक्त करते आणि मग तो एक हरवलेला मुलगा कितीतरी वर्ष गेलेला असतो पण बाप जेव्हा तो परततो तेव्हा त्याला जाऊन चपराक मारत नाही, दे माझे सगळे पैसे, दे माझा वाटा परत असं बोलत नाही. पण बापाचं अंतकरण कसं आहे की तो त्या काळामध्ये त्या संस्कृतीमध्ये ते पळायचे पण नाहीत रस्त्यावर. एका यहुदी माणूस जर का रस्त्यावर पळतोय तर मग ते अपमानच अपमान असायचा तो. पण तो त्याची काही कदर न करता तो पळतो आपल्या मुलाला पाहिल्यावर आणि मग त्याला मिठी मारतो आणि क्षमा करतो. त्या मुलाचा जो पश्चाताप ऐकून पण घेत नाही, अर्धवटच त्याला कट करतो आणि म्हणतो की आनंद करू आपण. तर त्या बिल्डिंग मध्ये मागच्या हा, तर मग अशा प्रकारे तो जाऊन मिठी मारतो. तर त्या अध्यायामध्ये काय दाखवायचं येशूला, की हे देवाचं अंतकरण असं आहे हरवलेल्या लोकांबद्दल, आणि स्वर्ग असा आनंद करतो, आणि परुषी लोक तुम्ही लोक माझ्या बद्दल अडखळता की मी जाऊन पापी लोकांसंगी राहतो आणि त्यांच्यामध्ये सेवा करतो. पण त्या माणसाने म्हटलं की मी त्रैक्य सिद्ध करून दाखवणार आहे ह्या अध्यायामध्ये. आणि मग तो आम्हाला सांगू लागला की ती जी बाई ती झाडलोट करून ते नाणं शोधती तो पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. आणि मग तो मेंढपाळ जाऊन ते मेंढरू आणतो तो येशू ख्रिस्त आहे. आणि मग जो बाप जो आहे तो पिता आहे त्या हरवलेल्या मुलाचा. तर ठीक आहे, मी मान्य करतो की कदाचित ते मेंढपाळ जाऊन त्या मेंढराला आणतो ते येशू आपला उत्तम मेंढपाळ आहे, कदाचित त्याच्याबद्दल आहे. पण तो मेन पॉइंट नाहीये त्या ह्याचा, त्रैक्य सिद्ध करून दाखवण्याचा त्या अध्यायामध्ये. कारण मग कशाहून तो म्हणतोय की ती झाडलोट करणारी बाई आणि ते झाडण्याचं काम पवित्र आत्म्याचं आहे तो म्हटला, आणि मग ती नाणं शोधली. कुठे बायबलमध्ये असं की पवित्र आत्मा म्हणजे तो पवित्र आत्म्याबद्दल येशूला तिकडे शिकवायचं होतं त्या अध्यायामध्ये? तर अशा प्रकारे आपले म्हणजे शास्त्र लोक बघतात, मग आता मी कशी माझी आयडिया त्याच्यामध्ये घालू आणि माझं ज्ञान त्याच्या अध्यायातून दाखवू. पण हे शास्त्र उलगडून सांगणं, म्हणून याकोब म्हणतोय की अनेक लोक शिक्षक बनू बनण्याची इच्छा धरू नका, कारण त्यांना दुप्पट न्याय असणार आहे. कारण मी येऊन इथं बसतो आणि मग मी वचन शिकवतो, तर देवाच्या अधिकारानं मी इकडं येऊन लोकांना शिकवतो, आणि जणू काही लोक विचार करतात की हे देवाचं वचन आहे पण मी माझीच आयडिया त्याच्यामध्ये घालत असेल. तर मग एक राजा त्याचे जे बातमीदार पाठवतो गावामध्ये आणि त्यांना एक संदेश देतो की जाऊन गाववाल्यांना हे सांगा म्हणून, आणि तो बातमीदार जर का त्या संदेशामध्ये आपलंच काहीतरी इन्फॉर्मेशन टाकतो तर मग तो राजा खुश असणार की नाही? ना खुश असणार त्या बातमीदारासं. तसंच प्रियांनो, आजकाल वचनामध्ये आपलंच काहीतरी आयडिया घालणारे लोक आहेत. म्हणून हे वचन कसं समजायचं ह्याचे काही तत्व आहेत, कारण देवाने आपल्या मानवी भाषेमध्ये हे प्रगट केलेलं आहे. तर एक म्हणजे निरीक्षण, आणि त्याच्यामध्ये संदर्भ 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 फार महत्वाचा आहे. कारण संदर्भाविना जर का ते वचन घेतलं, आज ते पास्टर सांगत होते सकाळी की काही लोक नाही का येशू म्हटला त्या मार्क 13 मध्ये की त्या क्षणी तुम्ही काय बोलावचे ह्याची तयारी करू नका, कारण तुम्हाला ते वचन देण्यात येईल पवित्र आत्म्याद्वारे. तर काय काय पास्टर काय करतात, आठवडाभर अभ्यास करत नाही देवाच्या वचनाचा आणि मग ते वचन दाखवतात मंडळीला की त्या क्षणी मला देव देईल म्हणून. आता देव दयावाने कृपावाने कदाचित एकदा सहाय्य करेल, पण ती देवाची आवज्ञा झाली ना, कारण देव म्हणतोय की अभ्यास कठीण करा. हे बघा, ह्या पेजवरच पहिलं वचन काय आहे, वर त्या बॉक्समध्ये मी टाकलेलं आहे. हो, तेच ते म्हणत होते की काय की आपला एखादा व्यक्ती दोनच राज्य आहे, एक म्हणजे देवाचं राज्य आणि एक सैतानाचं राज्य. तर जे अपरिवर्तित लोक असतात त्यांचा बांधीलपणा किंवा त्यांचं समर्पण ते या थँक्यू या ते येशूला समर्पित होत नाही अपरिवर्तित लोक. आणि जे विश्वासणारे आहेत त्यांचा विश्वासूपणा आणि त्यांचं समर्पण येशूला झालेलं असतं. मग तिकडं प्रॉब्लेम होतात, एकाच कुटुंबामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात. कारण आता आमच्या चर्चमध्ये काही एक मुलगा आहे, तो येतोय, तो हिंदू बॅकग्राऊंड मधला आहे आणि त्यांनी प्रभूला स्वीकारलेलं आहे, पण घरवाले खूप त्याच्यावर हे करतात की का तू जातो चर्चला, नको जाऊ, फक्त आशीर्वाद दिला ना येशूने आपल्या फॅमिली मेंबरला बरं केलं ना, मग आता येशूला सोड आपले दैवत आहेत. पण अशा प्रकारे मग दररोज त्याला टॉन्टिंग करतात घरामध्ये, दररोज अपमान करतात, तर अशा प्रकारे होतं. कधी कधी नामधारीपणामधून पण एखादा विश्वासणारा झाला तर त्याच्या घरामध्ये पण जे नामधारी ख्रिस्ते त्या लोकांना काही समजत नाही की हा काय एवढा विश्वासू करायला लागलाय. बरं बस ना, मग जर का काहीतरी समस्या आली घरामध्ये आणि नीतिमत्वतेची डिसिजन घ्यायला लागली, म्हणजे घरामध्ये सगळ्या मेंबर्सनी मिळून एक डिसिजन घ्यावी आणि सगळे म्हणतात की नाही आपण ही चुकीची गोष्ट करायला पाहिजे, पण विश्वासणारा काय त्याला प्रभूला संतोष द्यायचा असतो तर तो म्हणतो की नाही आपण जे खरं आहे तेच करायला पाहिजे. मग तिकडे एक प्रॉब्लेम निर्माण होतो की काय रे तू की एवढं काही येशू करतो ना, सगळे लोक करतात म्हणून असं, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स चुकवणं किंवा काहीतरी, ते लोक ग बस एवढं काही हे नको करू आपण असंच करूया, पण तो म्हणतो नाही आपलं आपल्याला योग्य तेच करायचंय, बायबल जे म्हणतो तेच करायचंय, कारण त्याने येशूला समर्पण केलेलं असतं स्वतःच. मग तिकडे प्रॉब्लेम निर्माण होतो, मग ते मित्रांमध्ये मग जुने मित्र जे आहेत ते चेष्टा मष्करी करतात. माझं तारण झालं तेव्हा तसंच, मी ख्रिस्ती कॉम्पाऊंड मध्ये राहायचो नामधारी आणि सगळेच चर्चला जायचे, पण जेव्हा माझं तारण झालं तेव्हा मी जे वाईट गोष्टी व्यसना आणि जोक्स ते सगळे म्हणजे असलेले जोक्स वगैरे सगळे सोडून दिले. तर मग सगळे मित्र जे आहेत मग ते जेव्हा जेव्हा मी जायचो त्यांच्या समोरून ग्राउंडवरून ते उभं राहून टाळ्या वाजवायचे नाही का, की अशीच चेष्टा मस्करी करायची की हा सज्जन झाला किंवा काय झाला, किंवा जरी मी त्यांच्या संगती गेलो तर मुद्दामून काहीतरी अशा मला प्रश्न विचारायचे किंवा काहीतरी म्हणजे अमंगळ किंवा चला आपण असं करूया तसं करूया. तर त्यांना कसं वाटतं की अरे हा असं का चाललेला आहे, चला आपण म्हणजे ते टार्गेट करतात. तर कामाच्या ठिकाणी पण तसं होतं, इतर सहकर्मी मग खोटे रिपोर्ट म्हणजे ते डिपार्टमेंटमध्ये तीन चार लोक म्हणतात की नाही आपण बॉसला असं सांगूया असं झालं किंवा तसं झालं, पण विश्वासणारा म्हणतो नाही मी तसं नाही करू शकत. मी जेव्हा कंपनीत कामाला होतो तेव्हा ते ऑडिट एका एम्प्लॉईला ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती की ह्या ह्या तारखेला ऑडिट करायचं, पण त्या दिवशी ती लवकर गेली, मग ते जे तारीख आहे त्या तारखेला नाही झालं, मग ते बॉस विचारायला लागला वगैरे. तर मग ती मला सांगायला लागली की नाही तू सांग म्हणून की मी शुक्रवारी होते म्हणून कंपनीमध्ये आणि मी केलं म्हणून. मी म्हटलं नाही मी नाही सांगू शकणार तसं नाही. मग ती म्हटली काय तू असं आमच्या टीम मधला तू आणि मग असं खोटं नाही बोलत आणि असं तसं आपल्या टीमचा विचार करायला पाहिजे हे ते. तर मग तिथं तणाव निर्माण होतो, कारण एकतर प्रकाशाचं जीवन आहे आणि एक अंधाराचं जीवन आहे. आणि विश्वासणारा असं म्हणत नाही मी की परफेक्ट असतो, पण त्याला एक आता नवीन नीतिमत्वता, एक नवं जीवन, एक नवी ध्येय त्याच्या जीवनामध्ये मिळालेले असतात. प्रभूला संतोष द्यायचा, एक नवा विश्वास की प्रभू खरा आहे आणि माझ्या जीवनामध्ये त्याचा क्षमा मी अनुभवलेली आणि मी त्याच्या मागे चालायला पाहिजे. तर तिथं प्रॉब्लेम निर्माण होतात. आज ते म्हणाल बायबल मध्ये लिहिलेलं आहे तसं तुम्हाला सांगायचंय का, मग ते संदर्भाविना ते बायबल बघतात. जसं पास्टर लोक म्हणतात की नाही देव मला पुलपीटवरच दिल म्हणून मी अभ्यास करायची गरज नाही, पण ह्या शास्त्रात असं लिहिलेलं आहे की तू सत्याचे वचन नीट सांगणारा लाज वाटल्यास कसलेही कारण नसलेला कामगरी असा देवाला पटलेला असा स्वतःला सादर करण्यात होईल तितके कर. 2 तिमोथी 2:15 म्हणजे सत्याचे वचन नीट सांगणारा, मग त्याला कष्ट करायला लागतात ना, होईल तितके कर. तर देवाचं वचन असं सांगते, पण पास्टर लोक मग ते मार्क 13 म्हणतात की नाही देवाचा आत्मा मला त्या क्षणी काय बोलायचं ते देईल. पण आजच्या शास्त्रभागाचा काय संदर्भ होता की छळणुकीच्या वेळेस असं कशा प्रकारची निवड तिने केली ना.
काय करते
तर ऍक्च्युली असं कसं आहे माहितीये का की एक व्यक्ती काही काळासाठी चांगली वागते किंवा मोठी प्रार्थना करते ह्या दर्शक नाहीयेत की खरी ओळख देवाची आहे म्हणून त्या व्यक्तीचं लाईफ पॅटर्न कसं आहे. कारण सत्य जे आहे ते प्रभाव करतं आपल्या जीवनावर. जर का खऱ्या अर्थाने आपण स्वीकारलेलं आहे येशू ख्रिस्ताचं सत्य येशू ख्रिस्ताला तर ते आपल्याला शिकवतं देवाची कृपा शिकवते की पापापासून कसं अलिप्त राहावं. तर बोलायला भरपूर लोक बोलतील पण त्यांचं जीवन काय दर्शवित आहे ते म्हणजे आहे. कारण काही काही लोक म्हणतात की नाही काय तरुण लोक काउन्सिलिंगसाठी येतात मग ते म्हणतात की नाही हो माझं आता प्रेम आलेलं आहे एका विदर्भी मुलीवर नाही देव बदलल तिला म्हणून नंतर. आणि पण देवाचं वचन स्पष्ट सांगतंय की अंधाराचा आणि प्रकाशाचा कसा तालमेल होईल आणि ख्रिस्ताचा आणि बेलझेबूबचा कसा हे होईल. कारण विश्वासणारा आणि अविश्वासणाऱ्यांचं हे होत नाही म्हणजे मेल होत नाही असं बायबलमध्ये स्पष्ट लिहिलंय. तर जे स्पष्ट देव बोललेलं आहे त्याच्या वचनाचं तरी ते म्हणतात की नाही देव बदलल म्हणून त्यांना आणि मग ते तसं निवड घेतात. मग तशी निवड घेतल्यावर आम्ही काउन्सिलिंग करतो खरंच तू येशूला ओळखलंय तर मग त्याच्या शिष्यत्वाखाली तू राहशील. आणि येशू म्हटलेला आहे की माझे शिष्य काय तू तुम्हाला आई बापांच्या पेक्षा सर्वप्रथम माझ्यावर प्रेम हवंय ही शिष्यत्वाची आट आहे. की जर का तुम्ही मला पाहिलेलं आहे मला तारणारा म्हणून विश्वास ठेवलेला आहे आणि मी इतका गौरवी आहे आणि मी तुम्हाला इतकं काही कृपा दिलेली आहे आणि म्हणून तुम्ही प्रेमापोटी माझे शिष्य व्हाल आणि माझ्या प्रेमासमोर इतर प्रेम जे आहे ते जणू काही द्वेष वाटणार. म्हणजे येशू म्हटला नाही की तुमच्या आईवर वडिलांवर द्वेष कर म्हणून पण त्या शास्त्रभागामध्ये येशू म्हणत आहे की माझ्या प्रीतीच्या तुलनेत इतर गोष्टी द्वेषासारखं वाटतील भावावर किंवा मित्रावर किंवा पैशावर. तर आजकाल हे शिष्यत्वाचं शिक्षण न दिल्यामुळं लोक भरपूर म्हणतात मी ह्या मिटिंगला गेलो त्या मिटिंगला गेलो काय काय माझे नेट नाते दुबईवरून येतात इकडं पुण्याला एका चर्चला जातात तिकडं आशीर्वादांची सभा असते 25,000 लोक जमतात. मग आमच्या घरी फक्त बॅगा ठेवायच्या लगेच जायचं तिकडं. मग ते एक तीर्थयात्रासारखं झालेलं आहे की बाकीचे लोक तीर्थयात्रा करतात आशीर्वादांसाठी. मग हे पण आशीर्वादांसाठी येतात तिकडं त्या चर्चमध्ये त्यांची प्लास्टिक बॅग अभिषिकतय त्यांचंच बायबल तिकडून विकत घ्यायचं ते अभिषिकतय बाकीचे बायबल बाहेरचे नाही येत म्हणून. तर अशा प्रकारचं काय काय इतक्या गोष्टी वरवरच्या गोष्टी चाललेल्या आहेत. तर फारच म्हणजे कठीण दिवसांमध्ये आपण आहोत. म्हणून हे मागचा कालचा अध्याय फार महत्वाचा होता पहिले थेसलमध्ये. कारण पाऊल ह्याचं बॅकग्राऊंड असं आहे की पाऊल ह्या मंडळीमध्ये गेला एका नवीन ठिकाणी गेला थेसल शहरामध्ये आणि 3 सब्बात त्याने यहुदी सभास्थानामध्ये जाऊन वादविवाद डायलॉग आणि त्याने काय पावलाचं एकच त्याची हे होती त्याची स्ट्रॅटर्जी म्हणू शकतो किंवा त्याचं करण्याची एकच पद्धत होती. तो म्हणतोय की मी वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. म्हणून तो तिकडे गेला आणि त्याने यहुदी लोकांना कसं शास्त्रात लिहिलंय की कसं मसीहा येणार आणि त्याचं राज्य घेऊन येण्या अगोदर त्याला त्याच्या लोकांसाठी मरण्याची गरज आहे यशयात्रे पण आणि तो कसं उठणार आणि मृत्यू त्याच्यावर जिवंत विजयी होणार नाही कारण देवाने त्याला राज्य देणार आहे सर्वत्र एक दिवशी. म्हणून मृत्यू त्याच्यावर विजयी होऊ शकत नाही. तर ह्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या शास्त्रातून 3 शब्दात की मसीहाला कसं येणं अगत्याचं आहे मरणं पुन्हा उठणं तो काय हासिल करणार आहे त्याच्या लोकांसाठी आणि मग तो त्याचं राज्य आपल्याला शुद्ध करून त्याच्या राज्यात घेणार आणि त्या शुद्धीकरणासाठी तो येणार कलवरीवर मरणार. ह्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या आणि फार थोडक्या यहुद्यांनी विश्वास ठेवला पण हेल्लेन्यांनी म्हणजे ग्रीक लोकांमधून मोठा जमाव त्यांनी विश्वास ठेवला आणि काही ऑफिसर लोकांच्या स्त्रिया होत्या त्यांनी पण विश्वास ठेवलेला आहे आणि मग ही मंडळी प्रस्थापित झाली. मंडळी म्हणजे काय खरे विश्वासणाऱ्यांचा तो गट असतो आणि ते जिवंत देवाची आराधना येशू ख्रिस्ताची आराधना करतात. आणि त्या काळामध्ये घरामध्ये भरायच्या मंडळ्या आणि पण ते जिवंत धोंडे होते. आजकाल जास्त भर मिळ ह्याच्यावर आहे, म्हणजे लोक कसं बघतात पास्टरांकडे, तुमच्या चर्चमध्ये किती लोक आहेत किंवा किती मोठी बिल्डिंग आहे ते ठरवतं की तुम्ही विश्वासू पास्टर आहात की नाही, प्रभूला विश्वासू आहेत की नाही. त्या काळामध्ये ते घरामध्ये जमायचे, घरामध्ये किती लोक बसतील, 25, 20, 30, पण ते जिवंत धोंडे होते. तर मग पाऊल त्यांना आता पत्र लिहित आहे, कारण पाऊलाला त्या शहरापासून पळ काढावा लागला, छळणूक सुरू झाली त्या शहरामध्ये. आणि पाऊलाचं खूप प्रेम होतं या मंडळीवर आणि फार वैयक्तिक हे पत्र आहे. आणि छळणूक सुरू झाली आणि त्यांनी बराचसा प्रयास केला परत जाण्यासाठी या मंडळीमध्ये, पण सैतानाने त्यांना अडखळण ठरवलं. पण त्याने सत्य शेवटी टिमथीला पाठवलं इकडं आणि त्यांच्या मनामध्ये भय होतं की आपण एवढे कष्ट केले ह्या शहरामध्ये, सुवार्ता सांगितली, हे लोक परत मागं गेले की काय, सैतानाच्या दबावाखाली छळणुकीखाली. पण टिमथी परत एक रिपोर्ट घेऊन येतो की नाही पाऊला, ते आपली आठवण करतात, आपल्यावर प्रेम करतात, येशूला सोडलं नाही, येशूचा विश्वास त्यांनी सोडलेला नाहीये. आणि म्हणून पाऊल त्यांना उत्तेजन देण्यासाठी एक पत्र लिहित आहे. आणि जे काही तो अपुरं सोडून गेला, त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या होत्या पण अपुरं सोडून गेला, किंवा त्यांचा विश्वास बळकट करण्यासाठी आणि त्याच्या त्यांची कृती कशी पवित्र असण्यासाठी ते हे पत्र लिहित आहे. तर कालच्या सेशनमध्ये आपण पहिला अध्याय पाहिला आणि त्यामध्ये तीन गोष्टीबद्दल पाऊल धन्यवाद देत आहे देवाला. तिसरं वचन, विश्वासाने केलेले काम. आणि प्रियांनो, विश्वास कृतीमध्ये दिसतो, खरा विश्वास कृतीमध्ये दिसतो. आता टिमथ्याने जाऊन त्यांना पाहिलं, त्यांना पाहिलं पण काय पाहिलं, त्यांचा आपला विश्वास काय दिसतो का, चेहऱ्यावर दिसतो का, कशावर दिसतो तो विश्वास? कृतीतूनच बाहेर पडतो. प्रभूवरचं प्रेम, चर्चला जाणं, लोकांना क्षमा करणं, प्रेम करणं, बायबलचा ओढा असणं, देवाच्या लोकांबद्दल कळवळ असणं, ह्या कृतीतून दिसतात बाहेर गोष्टी. तर विश्वासाचे काम, प्रीतीने केलेले श्रम. आता प्रीती पण फक्त चेहऱ्यावर दिसती का? कसं लोक समजू शकतात की याची प्रीती आहे बाबा? ती कृतीमध्ये दिसते ना, श्रमामध्ये दिसते. हा, प्रभूसाठी ते तत्पर होते कामामध्ये एकमेकांसाठी. आता छळणुकीचे दिवस होते त्यांच्या शहरामध्ये, मग एकमेकांसाठी प्रोत्साहन, एकमेकांसाठी जेवण बनवणं, काही लोकांची कामं गेले असतील त्या लोकांना काही दिवसांसाठी घरामध्ये ठेवणं किंवा जेवण पोहोचत करणं, काही लोकांचे ते मारहाण झाला असेल, काही लोकांना तुरुंगात टाकण्यात असतील तर त्यांना जाऊन भेट देणं, प्रीतीचे श्रम. व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळेचा धीर. आता धीर नसल्यावर माणूस खचून जातो आणि तो कोलमोडून जातो आणि परत मागं फिरतो. पण खरा विश्वासणारा त्याला जिवंत आशा दिलेली असती आणि ही आशा खूप पॉवरफुल असते. आता हे प्रभूच्या पुन्हा येण्याचं शिक्षण आपण घेत आहोत, त्याच्यामुळं बळकट होतात लोक आणि मग कठीण दिवसाच्या सामोरे पण जाण्यात ते घाबरत नाही. आणि मग तो पुढे म्हणतो की चौथ्या वचनामध्ये की देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवड आम्हाला ठाऊक आहे. कशाहून ठाऊक आहे बाबा पाऊला, कशाहून ठाऊक आहे? किती कठीण गोष्ट आहे की कोण निवडलेला आहे आणि कोण नाही हे समजून घेण्यासाठी. पण पाऊल म्हणतोय की ज्या प्रकारे आम्ही सुवार्ता सांगितली, पाचवं वचन, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दांनी नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हाला कळविण्यात आली. मग सहाव्या वचनामध्ये कशी त्यांनी ती स्वीकारली, तुम्हाला फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात. तर त्यांनी स्वीकारली, वचन स्वीकारलं. जे अपरिवर्तित लोक असतात त्यांना आत्मिक गोष्ट समजत नाही, मूर्खपणाची वाटते त्यांना, पण ज्यांच्या अंतकरणात खरं कार्य होत असतंय ते वचन स्वीकारतात, वचन स्वीकारतात, वचनावर प्रेम करतात. जिथं जिथं वचन स्पष्टपणे शिकवलं जात आहे ते स्वीकारतात आणि मग ते अनुकरण करणारे झाले. त्यांचा इम्पॅक्ट, त्यांचं लाईफ चेंज झाले, त्यांची पॅटर्नच चेंज झाली जीवनाची, डायरेक्शन, दिशा चेंज झाली. अनुकरण करणारे, कदाचित पहिलं ते थट्टा करणारे होते पण आता ते अनुकरण करणारे झालेले आहेत. आणि मग पाऊल सांगतो की त्यांचं जीवन एक कित्ता, एक उदाहरण झालेलं आहे आता इतरांसाठी. आणि जागोजागी ते जाऊन साक्ष देत होते व घोषणा करत होते. मग हा पण एक पुरावा आहे की एखाद्या व्यक्तीने ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे कशाहून ओळखू शकतो, की तो साक्ष देत आहे का. म्हणजे मी काही अनुभवल्यावरच मी जाऊन सांगणार ना दुसऱ्यांना. तर तारणाची साक्ष, आजकाल काय झालेलं आहे की या भरभराटीच्या सुवार्थेमुळे लोक फक्त आशीर्वादांची साक्ष देतात पण म्हणत नाही की मी पापी होतो आणि येशूने मला कसं तारलं. मी एकदा एका चर्चमध्ये गेलो आणि मला सांगितलं की साक्ष द्या तुमची म्हणून, तर मी उभा राहिलो आणि मग मी साक्ष द्यायला लागलो. तर मी इंग्लिशमध्ये देत होतो आणि कोणीतरी मला ट्रान्सलेट करत होतो हिंदीमध्ये वाटतं. तर मी साक्ष द्यायला लागलो आणि माझी साक्ष एकदमच आजकालच्या साक्षीपासून वेगळी होती, कारण मी आशीर्वादांबद्दल काय नाही बोललो वगैरे. तर तो ट्रान्सलेटर पुन्हा असं बघायला लागला मला की काय बोलत राहिलाय म्हणून. आणि मग मी म्हणायला लागलो की मी पापी होतो, माझ्या पापावर काही विजय नव्हता, निराश होतो, आशाहीन होतो, दिशाहीन होतो, पण येशूने कसं मला त्याचं सत्य पाठवलं आणि तू कसा मेला माझ्यासाठी ती खात्री करून दिली, मला पापक्षमा येशूमध्ये कशी मिळाली. पूर्णपणे असंच घाबरून माझ्याकडे बघत होता की असं काय बोलत आहे हा. म्हणजे आजकाल ख्रिस्तीपणाच एकदम वेगळा झालेला आहे की अशी साक्ष दिली तर लोक विचारात पडतात की अरे साक्ष कोणची देते, आशीर्वादांची नाही तर तारणाची साक्ष देते. पण हे लोक इतर सगळीकडे जाऊन सांगू लागले, घोषणा करू लागले की हा ख्रिस्त आहे. आणि पाऊल म्हणतो की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या अगोदरच लोक आम्हाला रिपोर्ट द्यायचे की तुमचं सक्सेस झालं थेसलोनिकाच्या मंडळीमध्ये, कारण मूर्तीपासून ते फिरून जिवंत देवाकडे वळालेले आहेत आणि मग येशूच्या येण्याची वाट पाहत आहे. आणि मग जो भावी क्रोधापासून आपल्याला सोडवणार आहे येशू ख्रिस्त, त्याची ते वाट पाहत आहे. बरं, मग पाऊल काय करतो दुसऱ्या अध्यायामध्ये जो फोकस आहे तो त्यांच्यापासून थेसलोनिक मंडळीपासून फोकस आता स्वतःवर करणार आहे की आमची जी मिशनरी टीम होती पाऊल आणि सिल्वेनस, आम्ही कशा प्रकारे तुमच्या जवळ आलो, कशा प्रकारे तुमच्यामध्ये राहिलो, कशा प्रकारे आम्ही सेवा केली. तर आपण काय करू, 1-12 ही वचनं आपल्या 5 मिनिट घेऊ, आपण आपल्या मनामध्ये वाचू आणि ह्याच्यामध्ये म्हणजे सेक्शन करू. वेगळे वेगळे सेक्शन दिसतात का आपल्याला, म्हणजे वेगळे वेगळे भाग दिसतात का 1-12 मध्ये, आणि कशाबद्दल हे 1-12 वचन लिहिलेलं आहे त्याकडे बघूया. तर मी वाचतो एकदा. बंधुजन हो, तुमच्यामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हाला स्वतःलाही माहीत आहे. परंतु पूर्वी फिलिपेत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून हे तुम्हाला माहीतच आहे, मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हाला मिळाले. कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगळपणा ह्यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता, तर सुवार्ता आमच्यावर सोपून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळं आम्ही ती सांगतो. आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. कारण आम्ही आर्जवाचे भाषण कधी करत नव्हतो ते तुम्हाला माहीत आहे, तसेच लोभाने कपट वेश धारण करत नव्हतो, देव साक्षी आहे. आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळं जरी आमचे वजन पाडण्यासारखे होते तरी माणसापासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसऱ्यापासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो, तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुमच्यामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. आम्हाला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दान देण्यास नव्हे तर तुमच्यावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुमच्याकरता आपला जीव देण्यास राजी होतो. बंधूनो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हाला आहे. तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस कामधंदा करून तुमच्या पुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने व नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो ह्याविषयी तुम्ही साक्षी आहात व देवही आहे. तुम्हाला ठाऊकच आहे की बाप आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुमच्यापैकी प्रत्येकाला बोध करत धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करत सांगत होतो की जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करत आहे त्याला शोभेल असे तुम्हाला तुम्ही चालावे. तर एक सारांशिक रीतीने कशाबद्दल आहे हा शास्त्रभाग? फोकस कुणावर आहे? आता पहिल्या अध्यायामध्ये देवाने कार्य जे मंडळीमध्ये केलं त्यावर फोकस होता. आता कुठे आहे, कुणावर आहे फोकस? कुणाला जास्त बरोबर? तर ते मिशनरी टीमवर आहे की आम्ही कसं आमचं येणं तुमच्यामध्ये झालं. आणि मग पाऊल म्हणतोय की आमचं येणं कसं झालं, व्यर्थ झालं नाही. पहिलं वचन बघा, हे तुम्हाला स्वतःलाही माहीत आहे. आता जगाच्या दृष्टिकोनातून किती व्यर्थ झालं की हे या सिटीमध्ये गेले, 3 आठवडे त्यांनी घोषणा केली आणि मग त्यांना पळ काढावं लागलं त्या शहरामधून. म्हणजे जगाच्या दृष्टिकोनातून काय काय मिळालं ह्यांना? तिकडं मिशन स्थापन नाही झालं, बंगला नाही मिळाली, गाडी नाही मिळालं, फ्लॅट नाही मिळाले, क्वार्टर नाही मिळाले, कसल्या प्रकारची सेवा गे ही काहीच मिळालं नाही त्यांना, उलट पळ काढावं लागलं. पण तो म्हणत आहे की आमची सेवा व्यर्थ नाही झाली. आणि मग आम्ही विश्वासू होतो आणि म्हणून ती व्यर्थ झाली नाही. आणि मग तो पुढं त्याच्या पुढं सांगतो की का व्यर्थ झालेली नाही त्यांची सेवा, का व्यर्थ झालेली नाही. आणि इथं आपल्याला शिकायला मिळतं की एक विश्वासू सेवक जर का सेवा करतो तर देवाच्या नजरेत ती सेवा व्यर्थ नाही. नंबर बाबत कुठं बोललेलं आहे का इकडं, किती लोक आले आणि किती गेले आणि किती पीए सिस्टम आम्ही घेतला आणि किती मोठे बिल्डिंग आम्ही बांधली, त्याच्याबद्दल काही उल्लेख आहे का? ह्या गोष्टी आपल्याला लागतात चर्चमध्ये. त्या काळामध्ये घरामध्ये ते भेटायचे लोक. आज नंबर वाढले तर आपल्याला बिल्डिंग वगैरे भाड्याने किंवा घ्यायची गरज पडते, मी त्याच्या विरुद्ध नाहीये. पण आजकाल फोकस कसा झालेला आहे की माझी मिनिस्ट्री व्यर्थ न होता सक्सेस झाली. कशाहून? तर एवढे लोक, एवढा ऑफर आमचं येतं. ह्या सक्सेसचं दर्शक असू शकतील आणि नसू पण शकतील. पण देवाच्या ईश्वर प्रेरित वचनामध्ये मी आता प्रभूचा सेवक या नात्याने माझ्या जीवनाच्या शेवटी कशाहून मी सक्सेस झालो याचं मूल्यमापन मी कसं करल, तर मी अशा प्रकारे विश्वासू राहिलो का शेवटपर्यंत. आणि विश्वासू दास आणि त्याची सेवा व्यर्थ नसते प्रभूच्या डोळ्यामध्ये. आता प्रभू इतिहासामध्येच बघा, यरमया संदेष्टा त्यांनी कितीतरी वर्ष सेवा केली, संख्यात्मक रीतीने काय त्याला सक्सेस मिळाला? काहीच नाही, जास्त नव्हतं. विलियम केरीने पहिले 7 वर्ष राबला 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 आणि काहीच एकही व्यक्ती प्रभूकडे आला नाही. सत्य शेवटी एक आला, मग अजून राबला राबला, त्याची प्रिंटिंग प्रेस जळाली, सर्व ज्याने आयुष्याचं काम केलेलं होतं त्याच्यामध्ये ती जळाली. पण सत्य शेवटी त्याने मग देवाचं जे शास्त्र आहे ते पूर्ण केलं आणि मग आशीर्वाद आले. तर कधी कधी आशीर्वाद किंवा सक्सेस मिनिस्ट्रीचं अगोदर नसतं. कधी कधी प्रभू म्हटला ना योहान 4 मध्ये की काही लोक, योहान 4 मध्ये असं घडलं की शमरोनी स्त्री तिचं तारण होतं की आपली घागर सोडून गावात जाते आणि मग ती साक्ष देते. तिला लज्जा राहिलेली नाही कारण येशूला तिने भेटलेली आहे, त्याला मसीहा म्हणून स्वीकारलेला आहे. म्हणजे अगोदर ती एकटी आलेली आहे, कदाचित समाजामध्ये मिसळण्यासाठी ती घाबरत होती अगोदर, पण आता एकदम धैर्याने ती जाऊन सांगते की हाच मसीहा आहे म्हणून. मग काय होतं की सगळे लोक यायला लागतात आणि शमरोनी लोक व्हाईट ड्रेस मध्ये असतात आणि मग येशू ते येत असताना शिष्यांना सांगतो की हे बघा की कापणी तयार आहे म्हणून आणि पीक तयार आहे म्हणून. आणि मग येशू म्हणतो की ज्या लोकांनी कष्ट केलेले आहेत त्याचं आज आपण काय करत आहोत, कापणी करत आहोत. तर देवाच्या नजरेत शेवटच्या दिवशी काही काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं ते काय म्हणतात त्याला पेरलं, पेरण्याचं काम असतं त्यांचं. आणि काही काही लोक पाणी घालण्याचं काम करतात, काय काय लोक एंडिंगला देवाच्या योजनेमध्ये कापणीच्या वेळेस येतात, हंगामाच्या वेळेस. आणि मग ते आशीर्वाद आणि जे काही आत्मे आलेले त्यांच्यामध्ये कार्य करतात आणि इतके आत्मे येतात प्रभूकडे. तर ह्याचा अर्थ नाही ज्यांनी कापणी केले तेच एकदम भारी. येशू म्हटला की मोशेने आणि संदेष्ट्यांनी यांच्यामध्ये पेरणी केलेली, श्रम केलेले आहेत आणि आज आपण त्याची कापणी करत आहोत. आणि मग ते अख्खं गाव बरेचसे लोक प्रभूकडे आले. तर तसंच व्यर्थ नाहीये, पाऊल म्हणत आहे आमची सेवा व्यर्थ नव्हती. आणि मग संख्या, पैसा, बिल्डिंग ह्या बद्दल न बोलता आमचं जीवन कसं होतं तुमच्यामध्ये त्याबद्दल तो सांगत आहे. मग दुसरं वचन बघूया. परंतु पूर्वी फिलिपेत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून हे तुम्हाला माहीतच आहे मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हाला मिळाले. तर पहिलं गुणवैशिष्ट्य काय असतं एका खऱ्या देवाच्या सेवकाचं की तो देवामध्ये धैर्य पाहून सुवार्तेची घोषणा करतो. सुवेळी आणि अवेळी तो सुवार्तेची घोषणा करतो. तर आपण थोडंसं बॅकग्राऊंड बघूया की काय झालं तिकडं. जर का तुम्ही प्रेषितांची कृत्याच्या 16 अध्यायामध्ये पाहता की फिलिप या शहरामध्ये ते गेले आणि मग तिकडे एक मुलगी होती आणि तिला भविष्यवाणीचं दान होतं असं त्या लोकांना वाटायचं, दासी होती. आणि ती म्हणू लागली की हे जिवंत देवाचे हे सेवक आहेत म्हणून. मग पाऊल म्हणतो येशू ख्रिस्ताच्या नावाने, 16 अध्याय 18 वचन, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. मग आपल्याला आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धनांनी व पाऊल व सिला यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे राहून करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारायला व आचारायला योग्य नाहीत ते हे सांगतात. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारण्याची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेत न्यायालय आणि बंदोबस्त ठेवण्याचा हुकूम दिलेला आहे. तर इथं आपण काय स्पष्टपणे शिकतो की त्यांचे कपडे काढण्यात आले आणि छड्या मारण्यात आली आणि पुष्कळ फटके मारण्यात आले त्यांना. तर ह्या परिस्थितीमध्ये ते तुरुंगात आहे. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की ते गात होते तुरुंगात, देवाची स्तुती करत होते. देव एक भूकंप पाठवतो, भूमिकंप पाठवतो आणि मग तो जेलर जो आहे तो घाबरतो कारण त्याच्या अधिकारामध्ये जर का तुरुंग जे आरोपीले जे आहेत ते पळून गेले तर मग त्याचा जीव त्यांच्या बदली घेण्यात यायचा अशी शिक्षा होती. म्हणून तो तलवार काढतो, आत्ताच त्याचा जीव घेतो, घ्यायचा प्रयत्न करतो. आणि पाऊल म्हणतोय की कोणी गेलं नाही म्हणून आणि तू तसं करू नकोस. आणि कदाचित त्यांचे गाणे ऐकून त्यांचा स्वभाव पाहून की एवढे फटके मारले ना तरी हे जिवंत देवाची आराधना करतायत आणि ख्रिस्त आणि सुवार्तेचे गाणे ऐकून तो आकर्षित होतो. देव त्याच्या अंतकरणात कार्य करतो आणि तो म्हणतो की मी काय करावं, तारण प्राप्तीसाठी काय करावं. आणि ते म्हणतात की येशू ख्रिस्तावर तू विश्वास ठेव म्हणून. आणि मग तो विश्वास ठेवतो, त्याचं फळ काय, त्याचे फ्रूट काय खऱ्या विश्वासाचे, तो विश्वास ठेवून ओके गुड बाय पॉल सायलस लगेच बाप्तिस्म्यासाठी तयार होतो, त्यांना घरी घेऊन जातो. म्हणजे एक प्रेम प्रस्थापित होतं विश्वासणाऱ्यांमध्ये, बंधू प्रेम प्रस्थापित होतं. घरी घेऊन जातो, त्यांच्या मलम पट्ट्या ज्या आहेत त्या बऱ्या करतो, त्यांना पट्ट्या लावतो आणि मग घरच्या लोकांना सुवार्ता ऐकायला मिळते आणि मग तो त्यांना सोडून देतो त्यांच्या मार्गे. तर असा जर का अनुभव आपल्याला आला असेल तर आपण सेवेला गुड बाय म्हणू, नाही का, कशाला बाबा अजून कुठं जायचं म्हणून. पण त्यांच्या स्वतःच्या सामर्थ्याने ते तिकडं आले नाही. तो म्हणून पाऊल म्हणतोय की देवामध्ये आम्ही फार धैर्याने ही सुवार्ता प्रगट केलेली आहे. तर पहिली खून म्हणजे अतितटीच्या परिस्थितीमध्ये पण देवाचा खरा सेवक जो असतो तो सुवार्ता सांगतो. आणि जे फक्त भाड्याने घेतलेले असतात मेंढपाळ, ते पैसा थांबल्यावर, प्रॉपर्टी गेल्यावर, कठीण दिवस आल्यावर ते थांबत नाही. आणि जे फक्त भाड्याने घेतलेले जे मेंढपाळ असतात, मोठे लोक जर का समोर असतील, मोठे मोठे ऑफरिंग देणारे लोक असतील, जे चुकीच्या मार्गात चालत असतील, पण त्यांच्याबद्दल काही बोललं तर मग ऑफरिंग कमी होईल, मग आपण नाही दुखवायला पाहिजे लोकांना. म्हणजे खरे देवाचे सेवक असतात त्यांना माहिती आहे की खरी सुवार्ता हेच उत्तर आहे लोकांसाठी. आणि मग जर का ती खरी सुवार्ता दिली नाही, भरभराटीची किती सुवार्ता येऊ दे आणि बाकीचे माझ्या मित्रांची मिनिस्ट्री इतकी फलदायी होऊ दे, पण मला सत्य शेवटी प्रभूला जाब द्यायचा आणि तो म्हणाल तू खरी सुवार्ताची सेवा केली का नाही, भल्या व विश्वासू दासा, ते मला ऐकायला पाहिजे प्रभू समोर. तर हे खरे सेवक जे आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा मेसेज चेंज होत नाही. मी एक दिवस एका मित्रासंगती गेलो होतो दमन या शहरामध्ये, आणि तिकडे गेलो आणि त्याला देवाच्या वचनाची सेवा करायची होती. आम्ही सगळे सेवेच्या ट्रेनिंगमध्ये होतो आणि त्याने तयारी केलेली होती. आणि मग तिकडं आम्ही ज्या घरामध्ये जाऊन सेवा करणार होतो ते खूप मोठ्या मॅनेजरचं घर होतं कंपनीच्या, आणि त्यांच्या मंडळीमध्ये घरामध्येच मंडळी होती. तिथं प्रिन्सिपलचे म्हणजे स्कूलचे प्रिन्सिपल, PhD अशा प्रकारचे लोक येणार होते. मग हा लगेच एका खोलीमध्ये गेला आणि मग तो म्हटला की नाही आबा एवढे नामवंत आणि मोठे लोक येणार आहेत शहराचे, आणि मी त्या श्रीमंत तरुणाबद्दल बोलणार होतो अगोदर, पण आता मी काय करतो माझा मेसेज चेंज करतो आणि दुसऱ्या मेसेजवर बोलतो. तर मी म्हटलं अरे काय, तर का देवाने तुला मार्गदर्शन केलेलं आहे की त्या शास्त्राबाबत तू अभ्यास केलेला आहेस, तर परिस्थितीनुसार तू पण तुझा मेसेज चेंज करतोय का? तर देवाचे खरे सेवक तसे नसतात. तर काय आहे बाबा ही, ते म्हणतात की आम्ही ती सुवार्ता आणि देवामध्ये धैर्य प्राप्त करून आम्ही देवाची सुवार्ता सांगितली. तर हा शब्द सुवार्ता म्हणजे त्या काळामध्ये दोन देशांमध्ये युद्ध चाललेलं असत, तर हा देश काय करतो आपलं सैन्य पाठवतो तिकडं, आणि फार भयंकर ती परिस्थिती असायची, कारण आपलं सैन्य तिकडं गेलेले आहेत, स्त्रियांच्या मनामध्ये आपले नवरे गेलेले आहेत, मुलं गेलेले आहेत लढाई करण्यासाठी, आणि मग फार आतुरतेने ते बातमीसाठी वाट पाहायचे. आणि मग तिकडून एक घोडा चालक घोडास्वार भूमीमधून युद्धभूमीवरून येत आहे असं लांबून त्यांना दिसायचं, फार अपेक्षेने ते मग वाट पाहायचे. आणि मग तो लांबून खून करायचा की दार उघडा म्हणून, शहराचं दार उघडा म्हणून, मग ते दार उघडायचे आणि मग आतुरतेने वाट पाहायची की काय बातमी, आपण जिंकलो की हरलो, हरलो तर मग ते दुश्मन राज्य येऊन आपल्यावर राज्य करणार, काय माहित आपलं सगळं प्रॉपर्टी आपलं सगळं काय घेऊन जाणार म्हणून फार उत्कंठेने ते वाट पाहायचे. पण तो येऊन म्हणायचा गुड न्यूज, म्हणजे सुवार्ता, सुवार्ता चांगली बातमी असं जोर जोरात ओरडायचा. म्हणजे तुम्ही विचार करू शकाल किती टेन्शन जायचं लोकांचं. तर त्या प्रकारचा हा शब्द आहे. आणि सेवक लोकांना हे दिलेलं आहे जे आशीर्वाद दिव्यदूतांना पण दिलेले नाहीयेत, ते आपल्याला दिलेले आहेत ही सुवार्ता सांगण्यासाठी. आणि ही देवाची सुवार्ता आहे. आणि ही सुवार्ता म्हणजे काय, तर आज हा प्रश्न केला ख्रिस्ती जगतामध्ये तर इतकं कन्फ्युजन आहे. मी कधी कधी लोकांना विचारतो सुवार्ता म्हणजे काय, तर मग ते म्हणतात हा आम्ही एका मीटिंगला गेलो मग माझ्या अंगावर काटे आले वगैरे आणि मग ती सुवार्ता होती, किंवा मी मग एक दिवस ट्रेनमध्ये चाललेलो होतो मी तिकीट घेतलं नव्हतं आणि मग तिथून टीटी येत होता, मग मी देवाला प्रार्थना केली देवा मला सोडव म्हणून, आणि मग तो टीटी मला न बघता पुढे गेला म्हणून मी वाचलो म्हणून सुवार्ता. म्हणजे ही सुवार्ता आहे का, काय सुवार्ता नेमकी, तर एक संक्षिप्त रीतीने पहिले करीन त्याचा 15 अध्यायामध्ये पाऊल सुवार्ता काय आपल्याला सांगतो. पाऊलाच्या मनामध्ये कोणची सुवार्ता तू गाजवायचा, एवढी पॉवरफुल जी कार्य करायची. पहिले करीन त्याचा 15 अध्याय पहिल्या वचनापासून मी वाचतो. बंधुजन हो, पहिले करीन 15 अध्याय. बंधुजन हो, जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केलात, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार मी तुम्हाला तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. तर प्रियांनो, ही सुवार्ता आपल्याला स्थिर करते, आपल्याला तारते, आणि आपण ती दृढ धरली पाहिजे, आणि नसल्यास तर मग आपला विश्वास व्यर्थ नाही. म्हणजे एवढी महत्वाची ती सुवार्ता आहे. आणि मग तिसऱ्या वचनामध्ये, कारण मला जे सांगितल्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले आहे, त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, आणि शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले. तर ही सुवार्ता पाऊल प्रत्येक ठिकाणी द्यायचा. तो म्हणायचा, पहिली गोष्ट म्हणजे ही सुवार्ता मला सांगण्यात आली. आणि फार महान गोष्ट आहे की एक प्रभूचा शत्रू होता तो, येशू मसीहा आहे हे बोलल्यावर त्याच्या अंगावर कदाचित शहारे यायचे आणि तो म्हणायचा नाही, आणि दात घट्ट करायचा, हा कसा तो सुतार नासरेत गावातला, तो कसा मसीहा म्हणून. आमचा मसीहा जो आहे बायबलमध्ये जुन्या करारात लिहिलेला आहे, तो त्याचं राज्य प्रस्थापित करत, आणि हे लोक म्हणतात येशू मसीहा आहे म्हणून. आणि म्हणून ते छळणुकीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. तुम्हाला माहित आहे गोष्ट की तो फार वेगाने सुसाट्याने येरुश्लेममध्ये त्याने इतर कितीतरी लोकांना बंदीवानात टाकलं, आणि त्याचं पोट भरलं नाही, आणि तो दमास्कसला लेटर घेऊन निघाला, आणि प्रभू तिकडे त्याला प्रगट झालेला आहे, त्याचं जीवनाची कलाटणी त्याला मिळालेली आहे. पण त्याच्यानंतर तो 3.5 वर्ष अरेबियात जातो. गलतीकारास पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे 3.5 वर्ष तो अरेबियात जातो, आणि तिकडं देवाने त्याला ही सुवार्ता दिलेली आहे आणि समजून सांगितलेली आहे. आणि मग जेव्हा तो 3.5 वर्षानंतर परतला, तेव्हा मंडळीने साफ साफ पाहिलं की पेत्र आणि योहान जी सुवार्ता गाजवतात तीच सुवार्ता हा पण गाजवतो. म्हणजे हे दैवी कार्य आहे प्रियांनो, देवाने शिकवलेली आहे ती सुवार्ता. तो ह्यांच्या संगती तो नव्हता, तरी हे जे गाजवतात तेच तो गाजवतो. मंडळीने रेकॉग्नाइज केलं हा पण खरी सुवार्ता गाजवतो. तर ती सुवार्ता आहे तरी काय, ती सुवार्ता आहे तरी काय, तिच्यासाठी पाऊल एवढा आवेशी होता की एक दिवस गलतीकरास पत्रामध्ये एक घटना तो सांगतो की पाऊल पेत्र प्रेषित सगळे मोठे मोठे लीडर बसलेले होते एका घरामध्ये, आणि मग बाकी यहुदी पार्टी येण्याच्या अगोदर ते हेलेनी लोकांसंगती ग्रीक लोक म्हणजे पर यहुदी इतर लोकांसंगती मस्त बसले होते, जेवत होते, सहवास ठेवत होते. पण जेव्हा यहुदी लोकांची पार्टी आली तिकडं, यहुदी लोक आले आणि यहुदी म्हणजे यहुदी विश्वासणारे आले, तेव्हा पेत्र काय केलं, पेत्राने लगेच इथून उठला, त्यांच्या संगती जाऊन बसला, लगेच त्यांनी सेपरेट केलं स्वतःला, आणि मग बार्नाबास पण तसं करायला लागला आणि बरेचसे लोक. मग पाऊल चिडला तिकडं आणि त्याने जाऊन पेत्र म्हणजे त्या मंडळीचा लीडर म्हणजे सुवार्ता एवढी प्रिय होती त्याला, तो मंडळीच्या लीडरकडे जाऊन म्हणतो की हे जे करतो तू ते योग्य नाही. का बरं योग्य नाही, तुम्हाला काय वाटतं काय योग्य नाही हे असं? बरोबर, दुटप्पीपणा. आणि यहुदी मनस्थितीमध्ये काय होतं की जर का आपण त्यांच्यासाठी सहवास ठेवला तर आपण अशुद्ध देवासमोर गणलं जाऊ, आणि म्हणून ते वेगळे राहायचे. कारण त्यांचं जेवण ह्यांनी काय पोत खाऊन आले असतील आणि त्या हातांनी आता ते दुसरं ताट म्हणजे एकदम ते साफ राखायचा प्रयत्न, शुद्ध राखायचा प्रयत्न करायचे, आणि म्हणून ते सेपरेट करायचे स्वतःला. आणि पेत्र तसं करायला लागला, मग पेत्र काय म्हणत आहे की एक प्रकारे आपल्याला हे नियमशास्त्राद्वारेच आपलं शुद्धीकरण आहे देवासमोर. नियमशास्त्राद्वारेच आपण नीतिमान ठेवलं जात आणि मग आपण परत नियमशास्त्र पाळायला लागायला पाहिजे मोशेचं. पण मग पाऊल तिकडे येतो आणि म्हणतो की ज्या देवाने कृपेद्वारे येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्या अर्पणाद्वारे आपल्याला नीतिमान गणलं त्याच देवाने त्यांना पण नीतिमान गणलेला आहे, त्यांना पण पश्चातापी विश्वास दिलेला आहे. त्यांच्या तारणाची प्रक्रिया एकच आहे, आपल्या तारणाची प्रक्रिया एकच. तो मोशेचा नियमशास्त्र आपण कधी फुलफिल पूर्णपणे ठेवू शकत नव्हतो आणि त्यांना तो माहीतच नव्हता म्हणून त्यांनी पण मोडलेला आहे. म्हणून पाऊल म्हणतो सुवार्थेमध्ये रोमकरास पत्रामध्ये सर्वांनी पाप केलं आहे, देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. आपण पण तो नियमशास्त्र पूर्णपणे ठेवलेला आहे आणि म्हणून नियमशास्त्रामध्ये असं लिहिलं होतं की ज्या लोकांना नियमशास्त्राद्वारे नीतिमान गणायचं आहे देवासमोर, एक ठेवायला लागले तर सर्व ठेवायला लागणार, जर का सुंता ठेवायला लागले तर सर्व ठेवायला लागणार त्यांना, आणि जर का एक मोडली तर याकोबाच्या पत्रामध्ये लिहिले सर्व मोडल्यासारखे आहे, कारण एकच देव ती नीतिमत्वता देत आहे त्याच्या नियमशास्त्राने. तर मग सुवार्ता काय आहे? सुवार्ता ही आहे की येशू ख्रिस्त देवादिदेव देवपुत्र ह्या पृथ्वीवर येतो आणि आपण जे नियमशास्त्र पूर्ण करू शकत नाही, मी असं म्हणत नाही की नियमशास्त्र आता गेलं म्हणून, पण आपलं नातेसंबंध बदललेलं आहे मोशेच्या नियमशास्त्रासाठी. जे नियमशास्त्र आपण पूर्ण करू शकत नव्हतो, आपण सगळे फेल झालो होतो, ते येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं. म्हणून तो बाप्तिस्मा करण्याच्या वेळेस योहानाला काय म्हटलं की सर्व धार्मिकता पूर्ण करण्यासाठी हे गरजेचं आहे. येशूला गरज नव्हती बाप्तिस्मा घेण्याची, त्याला कुठं पश्चातापाची आणि विश्वासाची गरज होती, पण देवाला संतोषविण्यासाठी त्याने पूर्ण नियमशास्त्र पूर्ण केलेलं आहे. असा एकच व्यक्ती आहे की ज्याने पूर्ण नियम, म्हणून देवपिता म्हटला की हा माझा पुत्र मी ह्याच्या संगती संतुष्ट आहे. नियमशास्त्र म्हणतो तुझ्या देवावर पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण शक्तीने पूर्ण जीवाने तू प्रेम कर आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखं प्रेम कर. आपण केलेलं आहे का एक दिवस कदाचित आपण करण्याचा प्रयत्न करू, पण सतत आपण करू शकतो का? तस आपण अपात्र, आपण पापी. म्हणून असा एक व्यक्ती हवा होता जो 100% देव म्हणजे नियमशास्त्र पूर्ण करू शकत आणि 100% मनुष्य म्हणजे आपलं मरण स्वतःवर घेऊ शकत. आणि सुवार्ता ही आहे की येशू ख्रिस्त आला आणि शास्त्राप्रमाणे तो मेला आपल्यासाठी आणि शास्त्राप्रमाणे तो पुन्हा उठला. कारण दाविदाने भविष्यवाणी दिली होती की मला कुजनेचा अनुभव येणार नाही. स्तोत्र 110 लिहिलं होतं की काय लिहिलंय, तू माझ्या संगती राष्ट्रांवर राज्य करणार म्हणून. जर का येशू मेला आणि पुन्हा उठला तर मग तो राष्ट्रांवर कसं राज्य करणार? पण देवाची ही प्लॅन होता की त्याने मी तर आपला राजा नेमलेला आहे असं लिहिलं वाटते. स्तोत्र 110 मला खूप आवडतं पहिलं वचन. दाविदाचे स्तोत्र, माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, मी तुझे वैरी तुझे पादासन करण्यापर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. आणि मग चौथ्या वचनामध्ये, संप्रदायाप्रमाणे मल्किसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. कुणाबद्दल बोलत आहे? येशू ख्रिस्ताबद्दल बोलत आहे. दाविद तर कुठं याजक होता आणि राष्ट्रांवर कुठं न्याय निवाडा दाविदाने केलेला आहे, तर हे येशूबद्दलच भविष्यवाणी आहे. आणि जर का येशूला सगळे वैरी त्याच्या पादासना खाली करायचे आहेत तर मग त्याला मृत्यूतून पुन्हा उठणं गरजेचंच होतं. तर अशा प्रकारे पाऊल सुवार्ता सांगायचा की शास्त्राप्रमाणे तो मेला, तो परिपूर्ण यज्ञ आपल्यासाठी झाला, तो पुन्हा उठला. तर पाऊल हा विश्वासू सेवक होता आणि तो परिस्थितीनुसार आपला मेसेज चेंज नव्हता करत. उलट परिस्थिती जरी भीतीदायक असेल तरी देवामध्ये त्यांनी धैर्य साधलं. देवामध्ये शक्ती आहे प्रियांना हे वचन सांगण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी. म्हणून आपल्या स्वतःवर न निर्भर राहत आपण देवावर निर्भर राहायला पाहिजे. देवा, परिस्थिती बदलत आहे, मी ज्या घरामध्ये आज जाणार आहे सुवार्ते प्रसारासाठी, हे कट्टर विरोधी घर आहे किंवा कॅथलिक घर आहे किंवा हिंदू घर आहे, मी पण प्रार्थना करत असतो, मला इन्व्हिटेशन मिळतं घरोघरी जायसाठी. काही काही लोक एकदम कट्टर कॅथलिक असतात, त्यांच्या घरात जाऊन म्हणणं की मरियेमध्ये पण तुम्हाला तारण नाहीये म्हणून, कारण स्वर्गात आणि पृथ्वीखाली एकच नाव दिलेलं आहे. मग मी विचार करतो की मला कुठं मिळालं हे धैर्य बोलण्यासाठी. माझ्या स्वतःमध्ये तर नाहीये, मला माहित आहे की मी भित्र आहे म्हणून, पण देवामध्ये जेव्हा आपण निर्भर राहतो तेव्हा देव आपल्याला धैर्य देतो की येशू ख्रिस्त गाजवण्यासाठी. तर हे लोक तसं करायचे. मग त्यांच्या मेसेज नंतर आपण त्यांचं कॅरेक्टर बघूया. आता त्यांचे गुणवैशिष्ट्य, त्यांची जीवनशैली तिसऱ्या वचनामध्ये, कारण आमचा बोध भ्रांती, पहिले थेसल 2 तिसरं वचन, कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगळपणा यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता. तर काय काय लोकांची मिनिस्ट्री करतात पण त्यांचा स्रोत, मोटिव, हेतू कशातून बाहेर निघतात, तर भ्रांती. भ्रांती म्हणजे लोकांना म्हणजे असंच दिशाभूल करणं, त्यातून त्यांचा हेतू असतो. किंवा अमंगळपणा, मी या लोकांपासून काय घेऊ, इव्हिल मोटिव, अशुद्ध त्यांचे हेतू असतात. ह्यातून निर्माण झाला नसून कपटाचा नव्हता, ह्यातून देखील त्यांचा सेवेचा हेतू नव्हता. तर मग काय होता, 14 तर सुवार्ता आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळं आम्ही ती सांगतो. आम्ही माणसांना खुश करण्यासारखे न बोलत आमची अंतकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. तर प्रियांनो, इथं फार मोठा प्रॉब्लेम आपल्या देशामध्ये काय येतो की जे पारखलेले लोक नाहीयेत त्यांना सुवार्तेचं सेवक लगेच मिनिस्ट्रीमध्ये लोक घेतात. मी ज्या मंडळीमध्ये वाढलो त्या मंडळीमध्ये आता चर्च एका नवीन ठिकाणी प्रस्थापित केलं, तर लीडर कुणाला बनवायचं, बर कोण आहे बँक मॅनेजर इकडं, स्कूल प्रिन्सिपल कोण आहे. तर कसं मानवी बुद्धी कशी पाहते, जगिक लीडरशिप मधून आपण लीडर निवडतो, पण मंडळी फार वेगळी आहे. मंडळीमधलं लीडरशिप कॅरेक्टर, ज्या व्यक्तीला देवाने घडवलेलं आहे, नम्र केलेलं आहे, ज्याला सेवेचं अंतकरण दिलेलं आहे, ज्याला सुवार्ता योग्यपणे तो हाताळू शकतो, ज्या व्यक्तीला बऱ्याचशा समस्येतून देवाने नेलेलं आहे, पारखलेलं आहे, असा व्यक्ती पुढं करत नाही. पूर्वीच्या मंडळीमध्ये गुलाम असायचे, घरामध्ये गुलाम असायचे, पण काय काय गुलाम म्हणजे मंडे टू सॅटरडे घरामध्ये गुलाम असायचे मालकाचे, पण मालक त्यांना घर चर्चला घेऊन जायचा आणि ते इतके काही प्रभूमध्ये वाढलं, त्यांचे कॅरेक्टर इतकं काही देवाने घडवलं, तर मंडे टू सॅटरडे गुलाम आणि मग संडेला ते मंडळीमध्ये वडील देखील झाले, लीडर पण झाले. मंडळीने कधीच असा भेदभाव केला नाही की त्याच्या प्रोफेशनवरून आपण निर्भर करू की हे खरे सेवक आहेत की नाही. पण आजकाल काय, जसं बाहेरील दृष्टीने शमुएल बघत होता की दाविदाचा येशीचा पुत्र ज्येष्ठ पुत्रच असेल राजा, दुसरा पुत्रच असेल राजा, तिसरा पुत्रच असेल राजा, पण देव म्हटला की मी बाहेरील गोष्टी बघत नाही, मी हृदय पारखणारा देव आहे. तर पाऊल म्हणतोय की आम्ही असं नव्हतो, म्हणजे आमचे हेतू भुलवणं, तुमचा फायदा घेणं असे हेतू नव्हते, तर आम्ही कसे वागलो तुमच्यामध्ये की एक पारखलेला व्यक्ती आणि ज्याचं हृदय देव पारखत आहे अशा खऱ्या सेवकासारखं आम्ही तुमच्यामध्ये वागलो. आणि मनुष्यांना खुश न करण्यासाठी तर देवाला खुश करण्यासाठी आम्ही वागलो. नुकतंच एक इंटरव्ह्यू झाली टीव्हीवर, फार खळबळ उडाली ख्रिस्ती जगतामध्ये. जोएल ओल्स्टीन म्हणून टीव्हीवर येतो, तरुण प्रचारक आहे, अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठं चर्च आहे त्याचं, जोएल ओल्स्टीन, आपल्या ह्याच्यावर पण येतो, हिंदी चॅनलवर पण येतो. तर त्याला लॅरी किंग म्हणून CNN चॅनलवर एक शो असतो, त्याच्यावर बोलवलं. आणि लॅरी किंग एक जगिक व्यक्ती आहे आणि तो त्याला स्पष्टपणे सरळ सरळ विचारतो की तुला काय वाटतं की जगामध्ये एवढे नैतिक लोक आहेत, त्यांचे धर्म वेगळे वेगळे आहेत, काही मुस्लिम आहेत, काही यहुदी आहेत, आणि काही मग आशिया खंडामध्ये इंडियामध्ये कितीतरी असं नैतिक मॉरल चांगले लोक आहेत. तर तुला काय वाटतं की त्यांचा सगळ्यांचा नाश होईल? मग तो म्हणतो, हे बघा, पण मी असं नाही जास्त विचार करत या गोष्टींचा. मी प्रोत्साहन देत असतो लोकांना. मी इंडियामध्ये गेलेलो आहे आणि तिथं कितीतरी लोकांना देवाबद्दल आस्था आहे आणि माझा विश्वास आहे की देव असं काही हे करणार नाही. देवाला ज्या ज्या लोकांना देवाबद्दल आस्था आहे त्या लोकांना देव तारल, त्या लोकांना काहीही होणार नाही, त्यांना दंड आज्ञा मिळणार नाही. सत्य शेवटी काय आहे, देव चांगला आहे, प्रेमळ आहे, पण असं इतरांवर हे करायला नाही पाहिजे. मग आता कितीतरी लोकांनी येमन म्हटलं असतं त्याला, पण मग प्रश्न हा आहे प्रेम की मग ख्रिस्त का गाजवायचं? मग पाऊल यांची छळणूक का झाली? का ते म्हटले की वधस्तंभाचं अडखळण लोकांना होत आहे आमच्यामुळं का? मग प्रेषित लोक म्हटले की स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीखाली असं एकच नाव दिलेलं आहे, का लोक सगळीकडे मिशनरी म्हणून चाललेले? काही का आपल्या इतिहासात एवढ्या लोकांनी इथं भारतात आले? का त्यांचा जीव दिला? काही लोकांच्या पत्न्या मिळल्या, पुत्र मिळले येशूचं नाव प्रगट करण्यासाठी. जर का येशूच्या नावाविना आपल्या आस्थेमुळे आपण तारले जाऊ एक दिवस, मग का इकडं सगळीकडे जायचं आणि येशूचं नाव गाजवायचं? तर त्या क्षणी कितीतरी लोक दुखावले गेले, त्याच्या चर्चमधलेच कितीतरी लोक दुखावले गेले. का? कारण जगाला खुश करण्यासाठी तो काय, येशू हाच एकमेव तारणारा आहे आणि त्याच्या नावाद्वारेच, त्याच्यावर विश्वासाद्वारेच आपलं तारण होईल, हे त्यांनी स्पष्टपणे बोलला नाही. आणि त्याच्या उलट त्याच शोवर जॉन मॅकआर्थर त्यांना बोलवलं, त्याच शोवर त्यांनी त्यांना पण तसंच विचारलं पॉइंट ब्लँक, तुम्हाला काय वाटतं की हे सगळे नाश, पूर्ण जगाचा नाश होईल, फक्त विश्वासणाऱ्यांचं तारण होईल? फक्त विश्वासणारेच नीतिमान आहेत, बाकीचे नाही आहेत का? बाकीच्या इकडे तिकडे सत्य नाही आहे का? मग त्यांनी वचन उघडलं आणि वचन काय म्हणतं हे त्यांनी सांगितलं. आणि त्याला माहित होतं की जॉन मॅकआर्थरला आज पण कितीतरी लोक धमक्या देतात ते बोलल्यामुळं, पण काय फरक आहे? एक व्यक्ती जगाला खुश करण्यासाठी येशूचं नाव त्यांनी घेतलं, दुसरं व्यक्ती जगाला ना खुश होऊ दे जग माझ्यासाठी, पण मला सत्यासाठी विश्वासवर राहायचंय शेवटपर्यंत, कारण येशूच्या समोर मला जायचं आहे. तर त्याला म्हणतात पारखला गेलेला सेवक, जो परिस्थितीनुसार चेंज होत नाही, लोकांना खुश करण्यासाठी स्वतःच काहीतरी बोलत नाही, पण सत्य जे आहे तसंच तो बोलतो.